तरीही ढळे ना उरलेली सा कितीतरी लाटा मोजून मी झाल्या तरीही कळे ना सागराचा था साया आपल्या घरेवर